भाग्य तुझे रे तुझात हाती होई तू यशवंत झेलुनी सारे संकट ठाओ याला जीवन इसे नाव हासत धुंदत खेळ माणसा दोन घडी
माझ्या रसिक मित्रांनो, मी आशा भोसले आपल्याला नमस्कार करते आहे. याला जीवन ऐसे नाव खरंच किती खरं आहे. काल ते होते, आज नाहीत. कधी स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की आमच्यात ते राहणार नाहीत. आज मी त्यांच्याशी बोलले, दुसऱ्या दिवशी ते नव्हते. यालाच जीवन ऐसे नाव का? नमक हराम या सतीश वागळेंच्या पिक्चरला त्यांनी म्युझिक दिलं होतं आणि ते पिक्चर खूप गाजलं होतं. मग त्यांनी याला जीवन ऐसे नाव या टी व्ही सिरियलला म्युझिक दिलं होतं आणि तेही लोकांना फार आवडलं होतं. मराठी पिक्चरला पण त्यांनी म्युझिक द्यायचं ठरवलं, कारण सतीश त्यांचे अतिशय चांगले मित्र आहेत. मी असंच बोलते नेहमी, ते आहेत असंच बोलत असते. सतीश आणि पंचम यांची फारच दोस्ती होती, आहे व राहील. माणूस राहिला नाही म्हणून दोस्ती तुटत नाही. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती हे मला माहीत होतं, कारण ते मला नेहमी सांगायचे की आशा, सतीशचं पिक्चर मी करणार आणि हे पहिलं आणि शेवटचं असं मराठी पिक्चर आहे ज्याला आर डी बर्मन हे नाव येणार आहे. आज इथे रेकॉर्डिंगला ते नाहीत. त्यांचं राहिलेलं अर्ध काम मी पूर्ण करते आहे, कारण सतीश हे त्यांचे दोस्त आणि त्यांची इच्छा ती माझी इच्छा आणि मी ती पूर्ण करते आहे. मला याचा फार आनंद होतो आहे की त्यांचं मराठी पिक्चरला म्युझिक येत आहे, पण दुःख होत आहे की हे बघायला ते नाहीत. हे त्यांचं पहिलं आणि शेवटचं पिक्चर आहे, पण त्यांनी जायच्या आधी अतिशय प्रेमाने ही गाणी तयार केली आहेत. त्या गाण्यांना किशोर या नवीन रायटरने फार छान न्याय दिला आहे आणि मला वाटतं ही गाणी फार चांगली झाली आहेत. आता ही चांगली आहेत का वाईट हे सांगण्याचं काम तुमचं. नमस्कार, धन्यवाद.